आकाशवाणी सुरेखा जोशी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. खरीप हंगामासाठी 14 पिकांची किमान आधारभूत किंमत वाढवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. महाराष्ट्रात वाढवण इथं सर्व हवामानांमध्ये कार्यरत राहू शकणारं बंदर बांधणार. पंतप्रधान आजपासून 2 दिवसांच्या जम्मू काश्मीर दौऱ्यावर. गैरप्रकारांबाबत माहितीमुळे यूजीसी नेट जून परीक्षा रद्द, सीबीआयकडून तपास होणार. तामिळनाडूत विषारी दारूच्या सेवनामुळे 26 जणांचा मृत्यू. आणि T20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात सामना. आता सविस्तर बातम्या. 14 पिकांसाठीची किमान आधारभूत किंमत म्हणजे MSP वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. महाराष्ट्रात पालघर जिल्ह्यात वाढवण इथं बंदर विकसित करणं, गुजरात आणि तमिळनाडूमध्ये विंड टर्मिनल उभारणं, वाराणसी विमानतळ विकसित करणं आणि राष्ट्रीय न्यायवैद्यक पायाभूत सुविधा विकास योजना सुरू करणं असेही निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत घेण्यात आले. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल माध्यमांना या निर्णयांची माहिती दिली. 2024-25 या वर्षाच्या खरीप हंगामासाठी 14 पिकांच्या किमान आधारभूत किमती वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भात, कापूस, भरडधान्य, डाळी आणि तेलबियांच्या किमान आधारभूत किमतीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ करण्यात येणार आहे. देशभरात 2 लाख गोदामं उभारण्यावर सरकार काम करत आहे असं त्यांनी सांगितलं. महाराष्ट्रात वाढवण इथं पर्यावरणपूरक बंदर विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठी 76,000 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. या बंदराचं काम पूर्ण झाल्यानंतर जगातल्या आघाडीच्या 10 बंदरांपैकी ते एक असेल असं वैष्णव म्हणाले. हे बंदर 2 टप्प्यांमध्ये विकसित करण्यात येईल आणि त्यात 2 कोटी 30 लाख 20 फूट लांबीची कंटेनर एककं म्हणजे TEU इतकी क्षमता असेल. या बंदरामुळे सुमारे 20 लाख रोजगारांची निर्मिती होईल. सगळी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील विद्यापीठात न्यायवैद्यक प्रयोगशाळा स्थापन करण्यात येणार असून दरवर्षी 9,000 विद्यार्थ्यांना या विषयाचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे असं अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. देशाच्या दुर्गम भागांमध्ये सहज आणि रास्त प्रकारे घरपोच वित्तविषयक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी भारतीय पोस्ट पेमेंट बँक म्हणजे IPBPB आणि रिया मनी ट्रान्सफर यांच्यात भागीदारी करण्यात येणार आहे. दळणवळण मंत्रालयानं याबाबत माहिती दिली. या भागीदारीमुळे ग्राहकांच्या दारापर्यंत बँक सेवा पोहोचतील आणि तातडीच्या गरजेसाठी पैसे काढता येतील. सुरुवातीला 25,000 टपाल कार्यालयांच्या ठिकाणी ही सेवा उपलब्ध करून देण्यात येणार असून तिचा विस्तार 1 लाख टपाल कार्यालयांपर्यंत करण्याची योजना असल्याचं दळणवळण मंत्रालयानं म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 2 दिवसांच्या जम्मू काश्मीर दौऱ्यावर जाणार आहेत. ते 84 विकास प्रकल्पांचं उद्घाटन करणार असून श्रीनगरमध्ये उद्या होणाऱ्या युवकांचं सक्षमीकरण जम्मू काश्मीरमध्ये बदल या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. पंतप्रधान 2,000 जणांना सरकारी सेवेत नियुक्त्यांची पत्र वितरित करणार आहेत. तसंच उद्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमात पंतप्रधान सहभागी होणार आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण विविध भारतीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. सरकारनं UGC नेट जून 2024 परीक्षा रद्द केली आहे. ही परीक्षा नव्यानं घेण्यात येणार असून त्याबाबतची माहिती स्वतंत्रपणे कळवली जाणार आहे. भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्राकडून परीक्षा यंत्रणेत गैरप्रकारांच्या शक्यतेबाबत माहिती मिळाल्यानंतर परीक्षा रद्द करण्यात आली आहे. या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभाग म्हणजे CBIकडे तपास सोपवण्यात आला आहे. राष्ट्रीय परीक्षा संस्था म्हणजे NTA नं देशभरातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये गेल्या गुरुवारी 2 सत्रांमध्ये ही नेट परीक्षा घेतली होती. कॅनडानं इराणचा इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कोर म्हणजेच IRGC या इराणी सशस्त्र दलाच्या शाखेला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलं आहे. कॅनडाचे सार्वजनिक सुरक्षा मंत्री डॉमिनिक लेब्लँक यांनी काल ही घोषणा करताना सांगितलं की कॅनडा IRGC च्या दहशतवादी कारवायांचा सामना करण्यासाठी सर्व उपाय लागू करेल. आयआरजीसी सदस्यांसह हजारो वरिष्ठ इराणी सरकारी अधिकाऱ्यांना आता कॅनडामध्ये प्रवेशबंदी घालण्यात आली आहे आणि जे आधीच देशात आहेत त्यांची चौकशी करून त्यांना बाहेर काढलं जाऊ शकतं. बँका आणि ब्रोकरेज यासारख्या कॅनेडियन वित्तीय संस्थांना या संस्थेची मालमत्ता ताबडतोब गोठवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत आणि कॅनडा आणि परदेशातील कॅनेडियन लोकांसाठी जाणूनबुजून या संस्थेच्या मालमत्तेबाबत व्यवहार करणं हा फौजदारी गुन्हा ठरणार आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय दूतावासानं काल नेपाळमधील पोखरा इथं सेवा तलावाच्या काठी योग प्रात्यक्षिकांचं आयोजन केलं होतं. त्यात स्थानिक नागरिक, स्थानिक प्रशासन यंत्रणांचे अधिकारी, भारतीय लष्करातील निवृत्त गोरखा जवान तसंच दूतावासातले कर्मचारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. 18व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात काल 5व्या दिवशी मुंबईत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठीच्या चित्रपटांचं परीक्षण केलेल्या परीक्षकांनी वार्ताहरांशी संवाद साधला. राष्ट्रीय स्पर्धेत अपूर्वा बक्षी यांच्या नेतृत्वातल्या 5 जणांच्या परीक्षक मंडळानं माहितीपट, अॅनिमेशन आणि शॉर्ट फिक्शन अशा एकंदर 77 चित्रपटांचं परीक्षण केलं. या मंडळात अॅना हेनकेल, अडेल सिल्मन, डॉब तर बॉबी शर्मा बरुआ आणि मुंजाल शॉ यांचाही समावेश होता. तामिळनाडूमध्ये कल्लापुरीची इथं विषारी दारूचं सेवन केल्यानं 26 जणांचा मृत्यू झाला आहे तर 70 अधिक जण उपचार घेत आहेत. याबाबत तपास सुरू आहे असं जिल्हाधिकारी श्रावणकुमार यांनी म्हटलं आहे. बहुतांश मजुरांनी पोटदुखी, डोळ्यात जळजळ, चक्कर येणं असे त्रास झाल्याची तक्रार केली होती. 10 मजुरांना पुढच्या उपचारासाठी पुद्दुचेरीच्या जवाहरलाल पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संस्थेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. देशात आर्थिक क्षेत्रात सायबर सज्जता वाढवण्यासाठी भारतीय संगणक आपत्कालीन प्रतिसाद पथक म्हणजे सीईआरटी आणि मास्टरकार्ड इंडिया यांच्यात सहकार्य करार करण्यात आला आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं याबाबत माहिती दिली. या दोन्ही संस्था सायबर सुरक्षिततेबाबत प्रतिसाद देण्यासाठीची यंत्रणा सक्षम करण्यासाठी एकत्र काम करतील. त्यासाठी देशभरात प्रशिक्षण कार्यक्रम आणि कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहेत. उत्तर प्रदेशमध्ये महाराजगंज इथं आशियाई किंग गिधाड किंवा लाल डोकं असलेल्या गिधाडांसाठी जगातलं पहिलं संवर्धन आणि प्रजनन केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. या सुविधेमुळे 2007 पासून आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघटनेच्या लाल यादीत सूचीबद्ध गंभीरपणे धोक्यात असलेल्या या प्रजातींची संख्या सुधारेल. या केंद्राचं नाव जटायू संवर्धन आणि प्रजनन केंद्र असं ठेवण्यात आलं आहे. आशियाई किंग गिधाडांचा अधिवास नष्ट झाल्यामुळे आणि पाळीव प्राण्यांमध्ये डायक्लोफेनास या दाहविरोधी औषधाचा अतिरेकी वापर गिधाडांसाठी विषारी बनल्यामुळे त्यांचं अस्तित्व धोक्यात आलं आहे. पुरुषांच्या आयसीसी T20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत काल दक्षिण आफ्रिकेनं अमेरिकेचा 18 धावांनी पराभव केला. या सुपर 8 गटातल्या ग्रुप 2 सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं 195 धावांचं आव्हान अमेरिकेपुढं ठेवलं होतं. मात्र अमेरिकेचा संघ 20 षटकांमध्ये 6 गड्यांच्या बदल्यात 176 धावात करू शकला. आज सुपर 8 मधील ग्रुप 1 मध्ये भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात सामना होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8 वाजता बार्बाडोसमधील ब्रिजटाऊनच्या केन्सिंग्टन ओव्हल इथं हा सामना सुरू होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. खरीप हंगामासाठी 14 पिकांची किमान आधारभूत किंमत वाढवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. महाराष्ट्रात वाढवण इथं सर्व हवामानांमध्ये कार्यरत राहू शकणारं बंदर बांधणार. पंतप्रधान आजपासून 2 दिवसांच्या जम्मू काश्मीर दौऱ्यावर. गैरप्रकारांबाबत माहितीमुळे यूजीसी नेट जून परीक्षा रद्द, सीबीआयकडून तपास होणार. तामिळनाडूत विषारी दारूच्या सेवनामुळे 26 जणांचा मृत्यू आणि T20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात सामना. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.